नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयांत रोजगाराच्यो खूब संदी आसात, मात ताचो लाव मेळून घेवपा खातीर त्या मळावेले शिक्षण घेवप गरजेचे आसा अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायलां. बिहारांत जाल्ल्या वेंचणुकेंत लोकांनी एनडीए सरकाराक स्पश्ट भोवमत दिल्ले खातीर गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी बिहारचे मुखेलमंत्री नितीश कुमार हांकां परबी भेटयली. राज्यातले तरणाटे पिळगेन सहकार कृषी मळार वावर करप गरजेचे आसा अशें मत सहकार मंत्री सुभाष शिरोडकार हांणी उक्तायले. आनी गोंय पर्यटन खातें पर्यटन उदरगत महामंडळ हांचे वतीन हरवळे धबधब्याच्या सौंदर्यकरण कामाचो शिलान्यास सुवाळो आनी नार्वे हांगसर गोमंत सरिता दर्शन प्रकल्पाचो भूमिपूजन सुवाळो फाल्यां 15 नोव्हेंबराक जातलो. पुराय खबरो. गोंयांत रोजगाराच्यो खूब संदी आसात, मात ताचो लाव मेळून घेवपा खातीर त्या मळावेले शिक्षण घेवप गरजेचे अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी खरपणान आणि गंभीरतायेन चालीक लावपी गोंय हे देशभरातले आदर्श राज्य थारला अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार म्हळां. GSCERT कर्मचाऱ्यांचे भोवमान सुवाळ्या वेळार ते उलयताले. फुडल्या 25 वर्सां उपरांतचो एक नवो बरो नागरीक घडोवपांत शिक्षण हे प्रभावी माध्यम. शाळांनी बरी शिक्षण पद्दत आपणावन विद्यार्थ्यांक घडोवचे अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी केलें. ह्या वेळार शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकार, GSCERTची संचालक मेघना शेटगांवकर तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले.
गोंयांत ऑपॉर्च्युनिटीज ना अश्यो ना जाल्यार द सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज आर देर, पण आमचे एड्युकेशन आनी इंडस्ट्रीज हाज्या मदीं कॉलाबरेशन आसप हें गरजेचें आसा. आनी हो जर आमी गॅप फील केलो जर आसत आनी हें जर आमकां पॉसिबल जालें आसत जाल्यार द सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज एवेलेबल आसात, त्यो ऑपॉर्च्युनिटीज आमचे भुरगे घेवपाक शकतले अशें म्हाका दिसता. आनी ताकाच लागून एड्युकेशन सॅक्टरांतल्या सगळ्या जाणांनी खूब मोठ्या प्रमाणांत आमी जर हें काम केलें आसत जाल्यारूच तें पॉसिबल जातलें.
बिहारांत जाल्ल्या वेंचणुकेंत लोकांनी एनडीए सरकाराक स्पश्ट भोवमत दिल्ले खातीर गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी बिहारचे मुखेलमंत्री नितीश कुमार हांकां परबी भेटयली.
नितीश कुमार जी, मुख्यमंत्री बिहार, या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. बिहारच्या जनतेचे हांव आभार व्यक्त करता की त्यांच्यानी एनडीए पहिले फावटी हेजे म्हणले स्पष्ट बहुमत निवडणुका ही विकासा खातीर आशिल्ली निवडणुका आसा. जे जनता पार्टीचे डबल इंजिनचे सरकार सदोदीत विकासाच्या आधाराचेर इलेक्शन जाता आनी बिहारातल्या पुराय जनतेत मोदीजीच्या नेतृत्वाचेर आनी नितीश कुमारजीच्या नेतृत्वाचेर विश्वास दवरून क्लीन स्वीप म्हणजे 200+ सीट हे एनडीए खातीर दिल्या. हे खूप व्हड बहुमत असा. हांव खरोखरच परत एकदा म्हणजे देशातल्या आणि बिहारातल्या जनते दाखवून दिल्या की हाज्या फुडल्यो निवडणुका ह्यो विकासा खातीर जात.
राज्यातले तरणाटे पिळगेन सहकार कृषी मळार वावर करप गरजेचे आसा अशें मत सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी उक्तायले. पणजे 72व्या राष्ट्रीय सहकार सप्तकाच्या उक्तावण सुवाळ्यांत ते उलयताले. ह्या वेळार खात्याचे सचिव यतींद्र मराळकार, सहकार निबंधक आशुतोष आपटे, नाबार्डचे संदीप धारकार, सतीश मराठे, शरद गांगल आनी हेर हाजीर आशिल्ले. गोंयांत सहकाराची पाळा मुळां 400 ते 500 वर्सां आदी सावन आसात. तेन्नाच्या शेतकारांनी एकठांय येवन खाजन शेती सुरू केली, समिती स्थापन करून सामुहीक शेतीचे प्रयोग केले. आयज राज्यांत व्हड सहकार चळवळ उभी रावपाक जाय अशें मंत्री शिरोडकर हांणी सांगले. राज्यांत सुमार 4 लाख विद्यार्थी आसात, तांकां गरजेचे आशिल्ले शाळेचे सामान सहकाराच्या माध्यमांतल्यान दिवपाक मेळपाक शकता अशेंय तांणी सांगले. राज्यांत सहकार आनी शेतीचो बरोच आदलो संबंध आसा. राज्यांत ती 1000 हॅक्टर जमीन लागवडी खाला हाडपा खातीर आमी यत्न करतात अशें मंत्री शिरोडकर हांणी मुखार म्हटला. भारत सरकारच्या युवा वेव्हार आनी खेळा मंत्रालयान आनी गोंय सरकारच्या खेळा आनी युवा वेव्हार संचालनालयान माय भारतच्या सहकारान घडोवन हाडिल्ली सरदार एट द रेट 150 युनिटी मार्च कार्यावळ आयज काणकोणा यशस्वीपणान संपन्न जाली. ह्या कार्यावळीन व्हडा प्रमाणात तरणाटे आनी विद्यार्थी सामील जाल्ले. ह्या कार्यावळीचे मुखेल सोयरे गोंय राज्याचे खेळ आनी युवा वेव्हार मंत्री रमेश तवडकर आशिल्ले. खेळा आनी युवा वेव्हार खात्याचे कार्यकारी संचालक अजय गावडे, माय भारतचे प्रतिनिधी कालिदास घाटवळ, तालुका खेळा अधिकारी प्रकाश सत्तरकार, काणकोणचे खेळा अधिकारी रुपेश तवडकर, स्त्रीस्थळ पंचायतीच्यो सरपंच सेजल गांवकर आनी हेर मानेस्त ह्या कार्यावळी कार्यावळीक हाजीर आशिल्ले. ह्या कार्यावळीक मार्गदर्शन करताना मंत्री तवडकर हांणी सांगले की विकसीत भारताचे सपन साकार करपाक तरणाट्यांची भूमिका खूप म्हत्वाची आसा. अशा कार्यावळीतल्यान तरणाट्यांक प्रेरणा दिवप, प्रोत्साहन दिवप आणि सक्रियपणान राष्ट्र निर्मितीन वाटो घेवप हो आमचो हेत आसा. देशातल्या सगळ्या राज्यांक एकठांय हाडपा खातीर सरदार वल्लभभाई पटेल हांणी केल्लो वावर विसरूंक जायना अशें तांणी मुखार म्हटलें. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
गोंय पर्यटन खातें, पर्यटन उदरगत महामंडळ हांचे वतीन हरवळे साखळीच्या श्री रुद्रेश्वर देवस्थान तशेंच हरवळे धबधब्याच्या सौंदर्यीकरण कामाचो शिलान्यास सुवाळो फाल्यां 15 नोव्हेंबराक 10:30 जातलो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर आसतले. तांच्या सांगतान खासदार आनी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार केदार नाईक, साखळीची नगराध्यक्ष सिद्धी प्रभू आणि हरवळे रुद्रेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष यशवंत माडकर हाजीर असतले. गोय सरकारच्या पर्यटन महामंडळाचे वतीन मये मतदारसंघात नार्वे हांगसर श्री पंचगंगा तीर्थार्थ गोमंत सरिता दर्शन या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रकल्पाचा भूमिपूजन सुवाळो फाल्यां 15 नोव्हेंबराक 12:30 जातलो. या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर असतले. तांच्या सांगतान राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आमदार केदार नाईक आणि मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट हाजीर असतले. शिरोडा ओंकार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सभाघरांत हालींच सर्गेस्त मंत्री रवी नायक हांकां श्रद्धांजली दिवपाची कार्यावळ जाली. आदलो मंत्री महादेव नायक आणि ही कार्यावळ घडून हाडली. या वेळार भंडारी समाज फुडारी दिक्षक नायक, संजीव नायक, काशिनाथ मयेकर, आदलो आमदार श्याम सताडेकर, आदलो मंत्री महादेव नायक, निलेश नायक, विनोद नायक, मनिया नायक, श्रीकांत नायक, गोरखनाथ केरकार आणि हेर मानेस्त कार्यावळीक हाजीर आशिल्ले. रवी नायक हांच्या फोटवाक माळ आणि फुलांची पाकळां अर्पण करून मानेस्तांनी श्रद्धांजली दिली. या वेळार उलयतना मंत्री महादेव नाईक हांणी सांगले, काही वर्सां आदी शिरोड्यांत गुंडागिरी थांबोवपाक मंत्री रवी नायक हांचे व्हड योगदान आशिल्ले. दक्षिण गोंय जिल्हो मडगांव शाळा संकुल सहकारी क्रेडिट सोसायटी लिमिटेड वतीन 10वी आणि 12वीच्या टॉपर विद्यार्थ्यांक शिष्यवृत्ती यादस्तीक आणि प्रमाणपत्रां देऊन भोवमान करतले. तशेंच फोंडा तालुक्यातल्या सगळ्या शिक्षणीक संस्थांक शिक्षणाच्या मळार तांणी केल्ल्या सेवे खातीर पदकां दितले. ही कार्यावळ गोंय राज्य शेतकी उत्पादन विपणन मंडळ बेतोडा फोंडा हांच्या वैभव बहुउद्देशीय सभाघरांत आयतारा 16 नोव्हेंबराक 10:30 जातली. या वेळार राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे मुखेल सोयरे म्हणून हाजीर असतले. तशेंच गोंय सरकारचे आदले खासदार आणि प्रवासी भारतीय वेव्हार आयुक्त नरेंद्र सावयकार खासा सोयरे म्हणून हाजीर असतले. फोंडा तालुक्यातल्या विद्यार्थ्यांमधी शिक्षणीक उत्कृष्टताय वाडोवपा खातीर हो अभिमान सुवाळो आयोजित केला. सुमार 45 वर्सां खातीर स्थापन जाल्ली दक्षिण गोंय जिल्हो मडगांव शाळा संकुल सहकारी पतसंस्था ही दक्षिण गोंयातली एक विश्वासपात्र वावुरपी सोसायटी आसा. खेळ 69व्या राष्ट्रीय शाळा खेळा चॅम्पियनशीप 2025 सर्तीन वांटेकार जावपाक गोंय राज्याचो पंगड निवडपा खातीर खेळा आणि युवा वेव्हार संचालनालया वरवीं निवड चाचणी आयोजित केल्या. ही निवड चाचणी 17 वर्सां पिराये सकयल्या चलो चलयां खातीर आसून तायकांडो बुद्धीबळ आणि पेवपाच्या मळारूच जलतरण सर्तीचो आसपाव आसा. ही निवड चाचणी फातोर्डा सॅक मल्टीपर्पज इनडोर सभाघरांत 9:30 ते 10:30 ह्या वेळेन 17 नोव्हेंबराक चल्यां खातीर तायकांडो आणि बुद्धीबळ खेळा खातीर जातली. तशेंच ह्या सभाघरांत 18 नोव्हेंबराक तायकांडो आणि बुद्धीबळा खातीर चलयांची निवड चाचणी जातली. पेवपाच्या सर्तीची निवड चाचणी कांपाल स्विमींग पुलांत चल्यां खातीर 17 नोव्हेंबराक जाल्यार चलयां खातीर 18 नोव्हेंबराक जातली. वेळ 9:30 ते 10:30 जाता असो आसा. हवामान पणजी वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण पणजेन चडाचण तापमान 33.5 degrees Celsius आणि उण्यान उणे 22.2 degrees Celsius नोंद जाला. राज्यात वातावरण सुके आणि वताळ असतले असे वेधशाळेन कळीत केला. परतून एक फावट मुखेल खबरो. गोयांत रोजगाराच्यो खूप संधी असात, मात ताचो लाव घेवपा खातीर त्या त्या मळावेले शिक्षण घेवप गरजेचे आसा असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. बिहारांत जाल्ल्या वेंचणुकेंत लोकांनी एनडीए सरकाराक स्पश्ट बहुमत दिल्ले खातीर गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी तांकां परबी भेटयल्या. राज्यातले तरणाटे पिळगेन सहकार कृशी मळार वावर करप गरजेचे आसा असे मत सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी उक्तायले. आनी गोंय पर्यटन खातें पर्यटन उदरगत महामंडळा हांचे वतीन हरवळे धबधब्याच्या सौंदर्यकरण कामाचो शिलान्यास सुवाळो आनी नार्वे हांगसर गोमंत सरिता दर्शन प्रकल्पाचो भूमिपूजन सुवाळो फाल्यां 15 नोव्हेंबराक जातलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.